सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पे
कैमरा एक्शन
इन द स्पॉटलाइट।
नमस्कार, मी अवधूत गुप्ते आणि तुम्ही ऐकत आहात लाइट्स कॅमेरा ऍक्शन आरजे श्रुती सोबत।
ऍक्शन।
एक तर तू खूप हँडसम दिसतोस।
ओके, थँक्यू। काय म्हणली सायकल?
खूप गुड लुकिंग, चार्मिंग, हँडसम दिसतोस।
तर काय म्हणत होतो आपण? काय म्हणाली, सॉरी?
तर मला सांग की तू कधी ऍक्टिंग साठी ट्राय नाही केलं? जसं तू सांगितलंस, लहानपणी सुद्धा नाटकात भाग घ्यायचास, मग नाटकाकडे न वळता सिंगिंग कडे आला, उत्तमच गोष्ट आहे, पण ऍक्टिंग का नाही केलीस कधी?
अगं नाही, इतकी सगळी फील्ड बघ ना, मी गाणी लिहितो, गाणी कंपोज करतो, गाणी गातो, पिक्चर लिहितो, पिक्चर डिरेक्ट करतो, पिक्चर प्रोड्यूस करतो, ह्या सगळ्या गोष्टीनंतर परत ऍक्टिंग करायला लागलं ना, तर एकतर तुम्ही एक फील्ड मध्ये गेलात की तुम्हाला 10 शत्रू तयार होतात। मी केवळ चित्रपट दिग्दर्शक आहे किंवा दिग्दर्शित करतो म्हणून चांगले चांगले दिग्दर्शक मला असं वाटतं की मला बोलवत नाहीत कंपोज करायला, वेर एज दॅट इज माय फर्स्ट ड्रीम टू कंपोज फॉर अ गुड डिरेक्टर। ते त्यामुळे मी असं वाटतं की ऍक्टिंग सुरू केलं तर माझे ऍक्टर मित्र आहेत ते पण माझ्यावर नाराज होतील की काय आता आई पण करणार। मला तेवढं टिकल नाही केलं कधी ऍक्टिंगने।
तुझा एक शो खूप फेमस झाला, गुप्ते तिथे गुप्ते, ज्यामध्ये सुद्धा तू अशाच प्रकारचे मला वाटतं खूप सारे इंटरव्ह्यूज घेतलेस
आणि खूप तुझ्या इतके
चांगले नाही। तर मला सांग की हे कधी तुझ्या मनात आलं, कारण बापरे इतका माणूस बिझी, तो विचार मनात कधी आला आणि ते कसं घडलं?
श्रुती बघ, काय तुला पण माहिती आहे याचं उत्तर, तूच खरं माझ्यापेक्षा चांगलं देऊ शकतेस की निवेदक किंवा तू ज्या भूमिकेत आहेस की क्युरिओसिटी आहे एक प्रकारची। मी सारेगामाला बसलेलो असायचो, तिथे मोठे मोठे गायक, संगीतकार, प्यारे भाई, सुदेश भोसले, आणि त्यांच्याशी मध्ये मध्ये गप्पा मारताना मधल्या काळामध्ये त्यातनं सुद्धा एवढं शिकायला मिळायचं। तर मी म्हटलं की संगीत क्षेत्र सोडून सुद्धा बाहेरच्या लोकांकडनं जर का शी गप्पा मारायला मिळाल्या अशा पद्धतीच्या, तर आपल्याला काय काय शिकायला मिळेल। अँड रेस्ट इज हिस्ट्री। आम्ही पहिल्यांदा ज्यावेळेला इनफॅक्ट चालू केलं तर अगदी वीकर जो स्लॉट होता, म्हणजे फ्रायडे इव्हनिंग वगैरे असा चालू केलेला, आणि मग तो पॉप्युलर होत गेला कार्यक्रम आणि मग आम्ही तो मेन स्लॉटला त्यांनी आणला।
बरं, मला सांग की झेंडा ही तुझी पहिली फिल्म आणि पहिलीच फिल्म एवढी सुपरहिट, तर मला सांग की ही फिल्म झाली कशी?
मी आधी फक्त प्रोड्यूस करणार होतो, कारण मी शिवसेनेचं काम करत होतो त्यावेळेला ऍज अ क्लायंट। पण जसं आपण स्टडी करतो एखादं प्रॉडक्ट की ह्याचे फीचर्स काय आहे, त्याचे कॉम्पिटिटर्स कोण आहेत, याला पुढे नेण्यासाठी काय करता येईल, अशा पद्धतीने ज्यावेळेला मी त्याचा अभ्यास केला पक्ष ऍज अ प्रॉडक्ट, त्यावेळेला मला कार्यकर्ता हे एक गोष्ट कळली। नंतर मग म्हणजे अशी घरं बघितली ज्याच्यामध्ये एक भाऊ मनसेमध्ये, एक भाऊ शिवसेनेमध्ये होता, आणि मला त्यातनं गाणी सुचायला लागली, मी गाणी केली। मला गाणी केल्यानंतर मला असं वाटलं की नुसती गाणी करून उपयोग नाही, ह्याची स्टोरी बनवली पाहिजे, म्हणून मी स्टोरी लिहिली। मग स्टोरी बनवून मी सचिनजींकडे गेलो, सचिन पिळगावकरांकडे, की तुम्ही दिग्दर्शन करायचं। मग त्यांनी ते सगळं ऐकल्यानंतर ते म्हणले तू मला कशाला करायचं, तुला सगळं दिसतंय तर तूच दिग्दर्शन कर, तूच बनव। म्हणजे मला येत नाही, कधी केलेलं नाही, ते म्हणजे मी आहे तुझ्याबरोबर, टेक युअर ओन टाईम। मग मी जवळपास एक 1.5-2 वर्ष आता आपण चित्रपट बनवणार म्हणून अभ्यास केला वेगवेगळ्या लोकांकडे वेगवेगळ्या पद्धतीने, मग स्वतः दिग्दर्शन करायला उतरलो।
बरं, आता एक छोटासा रॅपिड फायर राऊंड। ओके, तू कधी हॉरोस्कोप वाचतोस का?
हो,
स्वतःच। अलार्म सॉन्ग कुठलंय?
अलार्म सॉन्ग माझे माहेर पंढरी।
फोन रिंगटोन कुठली आहे?
आता सध्या फातमा गुल नावाचं एक सिरियल येते, ते जिंदगी चॅनल वरती येते, ते मला खूप आवडते, त्याचं टायटल सॉन्ग आहे माझ्या।
अ सॉन्ग दॅट डिस्क्राइब्स यू।
चला जाता हूँ किसी की धुन में, धड़कते दिल के तराने लिए।
सॉन्ग दॅट डिस्क्राइब्स करंट सिच्युएशन इन युअर लाइफ।
थोड़ा है थोड़े की जरूरत है।
लाइफ विदाउट म्युझिक।
इट्स अ डिनर विदाउट सॉल्ट।
सॉन्ग ऑन लूप कोणता ऐकू शकतो?
है रंग रेज मेरे, है रंग रेज मेरे, ये बात बता रंग रेज मेरे, ये कौन से पानी में तूने कौन सा रंग घोला है, ये कौन से पानी में तूने कौन सा।
वाह, तुझ्या लाइफचं बॅकग्राऊंड म्युझिक काय हवं?
गिटार हवं, गिटार हवं, व्हायलिन नको।
तू नाराज झाल्यावर कुठलं गाणं ऐकतोस?
किसका रस्ता देखे है दिल ऐसौदाई, मिलो है खामोशी, बरसो है तन्हाई, भूली दुनिया कभी की, तुझे भी मुझे भी, फिर क्यों आंख भराई।
सुपर्ब। एक गाणं जर तू मला डेडिकेट करू इच्छितो ते कोणतं असेल?
आता तुला मला तुझं नाव मला माहिती आहे, नाही तर मी पहिलं सागर जैसी आखो वाली ये तो बता तेरा नाम है क्या श्रुती
तू इतक्या प्रकारची कामं केलीस वेगवेगळी, मला सांग की ह्यातलं कुठलं एक काम आहे ज्यासाठी तुला मला जॉब द्यायला आवडेल?
मला ना तुला पी आरचा जॉब द्यायला खूप आवडेल, कारण पी आर इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट ऍक्टिव्हिटी. कारण मी आज जो कोणी आहे स्वतः, त्यामध्ये मी चांगला संगीतकार नाही. स्वतःला मार्क द्यायचे ठरवलं तर संगीतकार 100 पैकी 70, दिग्दर्शक 100 पैकी 40, गायक 100 पैकी 15, लिरिसिस्ट 100 पैकी 95. असे जरी मी मार्क स्वतःला देत असलो तरी सुद्धा आज मी जे काही आहे ते बिकॉज आय एम अ गुड पर्सन. लोकांना हा माणूस चांगला आहे असं माहिती आवडतं आणि त्यामुळे मी जो कोण आज आहे तो आहे. तर हे जे लोकांना वाटतं ह्यासाठी पी आर किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचणं, त्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणं, त्यांच्याशी कनेक्टेड राहणं हे फार महत्वाचं आहे. आणि तुम्ही ज्या वेळेला एका ह्या लेवलला पोहोचल्यानंतर तुम्हाला दिवसाचे फेसबुकला ज्या वेळेला 150 लोकांच्या रिक्वेस्ट येतात, त्याच्या 50 लोक मेसेज पाठवतात, ईमेल्स तुम्हाला 25 येतात, त्यावेळेला तुमचा पी आर खूप चांगला असणं गरजेचं आहे. आणि यू आर फॅन्टॅस्टिक इन दॅट. सो मला असं वाटतं मी तुला पी आरचा जॉब ऑफर करेन.
चला, म्हणजे बॉस अगर आपने मुझे अच्छा अप्रेझल नाही दिया तो मेरा जॉब तो रेडी है. नाही पण मला पण खूप मजा येते. आणि किती वर्ष झाले अवधूत आपण एकमेकांना ओळखतोय? साधारणतः
2004-05 पासून असणार ना साधी गोष्ट. हा, पोस्ट मधुबाला 11 वर्ष झाले.
11 वर्षांपासून मी अवधूतची गप्पा मारते. पण ऑनेस्टली स्पीकिंग मला एक गोष्ट नक्कीच सांगावीशी वाटते की एकदाही मला असं वाटलं नाही की हे उत्तर रिपीट झालंय का. प्रत्येक वेळेस नवीन अनुभव, प्रत्येक वेळेस नवीन काहीतरी घेऊन येणार अवधूत. ह्याला पुढच्या सुद्धा त्याच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा.
थँक्यू व्हेरी मच. आणि ह्याचं सगळं श्रेय तुला जातं, कारण तू जे प्रश्न काढून आणतेस आणि ज्या प्रकारे विचारतेस त्यावेळी मलाच मजा येते, कारण मी हे आतापर्यंत कधीच बोललेलं नाहीये. नाहीतर माझे बाकीचे इंटरव्ह्यू बघ, तुला मिळतील अशा रिपिटेटिव्ह गोष्टी खूप. सो थँक्यू व्हेरी मच रेड एफ एम की तुम्ही श्रुतीसारख्या छान आरजेला माझा हा एवढा छान इंटरव्ह्यू करायला लावलात. आणि हा इंटरव्ह्यू मी जतन करीन आणि नेक्स्ट टाइम माझा कोणी इंटरव्ह्यू घेणार असेल त्यांना सांगेन की हा इंटरव्ह्यू बघून मग परत या.
That's a compliment for me. Thank you so much, Avdut. And it was lovely talking to you. 93.5 Red FM, bajate raho. Cut it!